नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकाताच्या विजयदुर्गच्या भारतीय लष्कराच्या उदेंत कमांड मुख्यालयात संयुक्त कमांडर परिषदेचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या पूर्णियात 40,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्दतीन उक्तावण करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी संरक्षण खरेदी नेम 2025 दिल्ली मंजुरी. भारत 2047 वर्सा मेरेन $30 ट्रिलियन अर्थवेवस्था आसपी देश जातलो अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. आनी दुबयत काल राती जाल्ल्या आशिया कपच्या ग्रुप अच्या खेळात भारतान पाकिस्तानाक 7 गड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकाताच्या विजयदुर्ग हांगाच्या भारतीय लष्कराच्या उदेंत कमांड मुख्यालयात संयुक्त कमांडर परिषदेचे उक्तावण करतले. ही परिषद 17 सप्टेंबर मेरेन चालू उरतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे लेगीत ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा सांजे वेळार कोलकाता पावले आनी रातभर कोलकाताच्या राजभवनात रावले. संवसारातली सध्याची राजकीय परिस्थिती, सशस्त्र दळांच्या 3 फाट्यांमधलो समन्वय आणि हेर पैलूंचे सैन्यांच्या आधुनिकीकरणाचे संयुक्त कमांडर परिषदेत चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या पूर्णियात 40,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्दतीन उक्तावण करतले. प्रधानमंत्री पूर्णियात एक जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले आनी नव्यान बांदिल्ल्या विमानतळ टर्मिनलचे उक्तावण करतले. हाका लागून हवाई संपर्काची ह्या क्षेत्रातली खूप तेपासावन प्रलंबीत आशिल्ली मागणी पुराय जातली. प्रधानमंत्री राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उक्तावण करतले. ह्या वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ह्या मंडळाची स्थापना जाहीर केल्ली. मखाना आणि बिहारामधी खोलायचे संबंध असतात असे प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टात म्हणला. राष्ट्रीय मखाना बोर्डाक लागून ह्या वाठारातल्या शेतकऱ्यांक लाव जातलो. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी सिमांचलातल्या अररिया आणि किशनगंज जिल्ह्यात जोडपी अररिया आणि गलगलिया मजगतीच्या 4,410 कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गांचे उक्तावण करतले. तसेच जोगबनी आणि दानापूर मजगती वंदे भारत एक्सप्रेसीक लेगीत 5वो वांटो दाखयतले. प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 35,000 ग्रामीण लाभार्थ्यांच्या घरप्रवेश कार्यावळीत लेगीत वांटेकार जातले. ह्या वेळार प्रधानमंत्री आवास योजना शारी अंतर्गत सुमार 60,000 नागरी लाभार्थ्यांक घरांच्यो चाव्यो सुपूर्द करतले. केरळ विधानसभेचे 12 दिसांचे अधिवेशन आयज सावन सुरू जाता. आदले मुखेलमंत्री V.S. अच्युतानंद, आदले विधानसभेचे अध्यक्ष P.P. थानकाचन आनी आमदार वजूर सुमण हांकां आर्गां ओपल्या उपरांत आयज हे अधिवेशन स्थगीत जातले. निलंबीत काँग्रेस आमदार राहुल मनकुट्टातील हांकां वेगळ्या ब्लॉकांत सुवात दितले अशें विधानसभेचे अध्यक्ष A.N. शमशीर हांणी सांगले. वक्फ दुरुस्ती कायदो 2025 वैधतेक आव्हान दिवपी याचिकेचेर सर्वोच्च न्यायालय आयज आपलो निकाल दितली. मुखेल न्यायाधीश B.R. गवाय आनी न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसी हांच्या खंडपीठान 22 मे दिसा आपलो आदेश राखून दवरिल्लो. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतथळा प्रमाण न्यायालय आयज ह्या प्रकरणात आपलो आदेश जाहीर करतले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल आंध्र प्रदेशातल्या तिरुपाटी शारात बायला सशक्तीकरणाविशी संसदीय आणि विधी समिती विधीच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. तसेच ताणी एका प्रदर्शनाचे उक्तावण केले आणि ह्या निमतान एक यादस्तीक उजवाडायलो. राष्ट्रीय बायला सशक्तीकरण परिषदेत उलयतना ताणी सांगले, बायलांच्या उदरगतीक आधार दिवपाक जाय त्यो संधी निर्माण जाल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी संरक्षण खरेदी नेम 2025 मंजुरी दिल्या. हे अंतर्गत देशांतर्गत उद्देगाक सक्षम करून नव्या उपक्रमांक उर्बा दिवन आनी सोपे प्रक्रियेवरवीं उद्देजकतेक आधार दिवन सशस्त्र दळांची येणावळ तयार करपाक गती मेळटली. आधुनीक झुजाच्या काळात सशस्त्र दळांची वाढत वचपी गरज आनी सुदारीत दस्तावेजाक लागून पुराय जातली आनी तिनूय सैन्यामदी एकचाराक चालना मेळटली अशें संरक्षण मंत्रालयान सांगले. हाका लागून बेगीन निर्णय घेवन लष्करी तयारीचो उचेला पांवडो तिगोवन दवरपाकूय मजत जातली अशें मंत्रालयान म्हळां. संरक्षण उत्पादन आनी तंत्रगिन्यानात आत्मनिर्भरताय वाडोवप हो ताचो मुखेल हेत आसा. संरक्षण मंत्रालयाच्या खाला संरक्षण सेवा आनी हेर संघटनांच्या माल आनी सेवांची खरेदी हे नेमावली वरवीं नियंत्रीत जाता. ताची घोशणा 2009 जाल्ली. सशस्त्र दळ आनी हेर भागधारकांकडेन सल्लो घेवन मंत्रालयाचे हे नेमावलीत दुरुस्ती करपाचें काम सुरू आसा. भारत 2047 वर्सां मेरेन $30 trillion अर्थवेवस्था आसपी देश जातलो अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगला. ते काल नवी दिल्लींत खासगी माध्यम संघटनेच्या परिशदेंत उलयताले. 2014 वर्सा सरकार सत्तेर आयले तेन्ना सरकाराचे प्राधान्य खर्च नियंत्रणाचेर आशिल्ले अशें हे वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला चलनवाड नियंत्रणाचेर भर दितना तांणी सांगले. भारताच्या आर्थिक आनी चलन धोरणाचेर सेगीत नदर दवरपाची जापसालदारकी भारतीय रिझर्व्ह बँकेक सोपयल्या अशें तांणी म्हळें. तशेंच सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देगांक आधार दिवपा खातीर सरकारान केल्ल्या यत्नांची माहिती मंत्री गोयल हांणी हे वेळार दिली. माल आनी सेवा कर सुदारणांचो फुडले पिळगेंतले लोकांक लाव जातलो अशेंय तांणी हे वेळार सांगले. कर वेवस्थाय सोपी जाल्या अशेंय ते हे वेळार उलयले. आतां आमी भारत सरकाराच्या स्वच्छ भारत अभियानाचो आकाशवाणीन तयार केल्लो खासा रिपोर्ट आयकुयात.
स्वच्छ भारत अभियान सुरू जाले उपरांत 11 वर्सां जालीं. लाल किल्ल्याच्या प्राचिरांतल्यान शौचालयां बांदून नितळसाण क्रांती करपाची उलोवणी जातली अशें कोणाक दिसतलें? पूण 15 ऑगस्ट 2014 दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हें शक्य केलें.
स्वच्छ भारत का एक अभियान इसी 2 अक्टूबर से मुझे आरंभ करना है और 4 साल के भीतर भीतर हम इस काम को आगे बढ़ाना चाहते हैं और एक काम तो मैं आज ही शुरू करना चाहता हूं और वो है हिंदुस्तान की सभी स्कूलों में बच्चियों के लिए अलग टॉयलेट हो, तभी तो हमारी बच्चियां स्कूल छोड़कर के भागेगी नहीं.
स्वच्छ अभियान क्रांतिकारी बदल घडून हाडटा आनी ते संवसार मान्य करता. भारतान उक्तेपणान शौच सोपतकच जावपी बदला संबंदी हालींच नेचर नेमाळ्यान एक संशोधनात्मक निबंद उजवाडाक आयला. कॅलिफोर्निया विद्यापीठ आनी ओहायो राज्य विद्यापीठान केल्ल्या अभ्यासान वर्साक सुमार 70,000 लोकांक मरण येवपाक आळाबंदा हाडपाक हो येस मेळ्ळा. ह्या उपक्रमान जायत्या बायलांच्या जिवितांत बदल घडून हाडला आनी अशीच एक बायल चमोली जिल्ह्याची किरण नावाची आसा.
आजकाल हमारे गाव में सभी महिलाएं सुरक्षित हैं, जो खुले में शौच नहीं जाती है. पहले हम खुले में जाते थे, जंगलों में जाते थे या खेतों में जाते थे, अब वैसा भय नहीं है. जो शौचालय अभियान चलाया गया है उसमें हर महिला और बच्चे परिवार वालों को सुविधा है.
सुमार 12 कोटी घरांनी शौचालय बांधून उक्त्या शौच पासून देश मुक्त झाल्यान या कार्यावळीन येस दिसून येता. देशांतल्या सुमार 78% घरांक नळांतल्या निवळ उदकाची पुरवण सुरू आसा.
हवामान. फुडले 3 दीस ईशान्य राज्यांनी आनी महाराष्ट्रात व्हड प्रमाणात पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अस्तन बंगाला तशेंच हिमालयात आनी सिक्कीम आनी उत्तराखंडातल्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडूं येता असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. दुबईत काल राती जाल्ल्या आशिया कपच्या ग्रुप अच्या खेळात भारतान पाकिस्तानाक 7 गड्यांनी हारयले. पाकिस्तान वांगडान कुरू पावलो जिखून पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. पाकिस्तान वांगडान निर्धारित 20 टकांत 9 बाद 127 धांवड्यो केल्ल्यो. त्या उपरांत भारतान 15.5 टकांत 3 बाद 131 धांवड्यो करून ह्या खेळात जैत मेळयले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकाताच्या विजयदुर्गच्या भारतीय लष्कराच्या उदेंत कमांड मुख्यालयात संयुक्त कमांडर परिषदेचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी आयज बिहारातल्या पूर्णियात 40,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्दतीन उक्तावण करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी संरक्षण खरेदी नेम 2025 दिल्ली मंजुरी. भारत 2047 वर्सां मेरेन $30 trillion अर्थवेवस्था आसपी देश जातलो अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगला. आनी दुबईत काल राती जाल्ल्या आशिया कपच्या ग्रुप अच्या भारतान पाकिस्तानाक 7 गड्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.